या आजकल के जो बच्चे हैं ना, वो बहुत ही एडवांस पे एडवांस होते जा रहे हैं यार। अभी मेरी आदित्य से बात हुई है, क्या कहा है उन्होंने, सुनते हैं फिलहाल सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर। महक आपके साथ है एमएच 93.5 में, आणि मी तुम्हाला विचारलं होतं की उन्हाळा 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 असं म्हणून आपण प्रत्येक एक जण रडत असतो, पण या उन्हाळ्यामध्ये अजून बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी होतात जे आपण वर्षभर करत नाही, त्या गोष्टी आपण उन्हाळ्यात करतो, तो म्हणजे आराम, कारण की खूप मोठ्या सुट्ट्या असतात, आणि त्याचबरोबर सगळ्या वाळवण्याच्या गोष्टी म्हणजे पापड कुरडया त्याच्यानंतर शेवया वगैरे या सगळ्या गोष्टी घरातल्या गृहिणी सगळ्या गोष्टी करत असतात, आणि दुपारची झोप कुणीही काहीही न म्हणता आपल्याला घेता येते। उन्हाळ्याच्या सुट्ट्याच्या या उन्हाळ्याच्या फायदे पण सुद्धा खूप जास्त आहेत बरं का, तेच काय आहेत मी तुम्हाला विचारले होते। आदित्य काय म्हणतोय?
सध्या तर मी मामाच्या गावात आलो, तर मला पेंटिंग करायला फार आवडते, तर मी आता पेंटिंगच करतो।
ओके, कसल्या कसल्या पेंटिंग करतोस तू?
कार्टूनची पेंटिंग, अजून मला जे आवडेल ते।
ओके, आणि अजून काय करणार आहेस तू? ऍक्च्युअल काय करतोस, अभ्यास करतोस का?
नाही, माझी 10वी झाली।
अच्छा, मग आता बऱ्याच मोठ्या सुट्ट्या आहेत तुला।
हो।
कुठले कुठले फ्रुट्स आवडतात, सीझनल फ्रुट्स? आता आंबे वगैरे येतील, तर त्यातलं तुला काय आवडतं उन्हाळ्याच्या स्पेशल फ्रुट्स मधलं?
आंबे आवडतात, टरबूज पण फार आवडते।
गुड, आणि मग पुढची तयारी करणार आहे की नाही, की फक्त मज्जा करणार आहे सुट्ट्यात?
नाही, ठरवायचं नका घ्यायचं काही नाही।
ओके, क्लासेस वगैरे काही लावणार आहेस का वेगळे वेगळे, काहीतरी MSCIT वगैरे असं काही?
नाही झालं मॅडम माझं MSCIT।
बच्चे बहुत ही ज्यादा ॲडव्हान्स आहे यार। मी माझ्या 10वीच्या सुट्ट्यांमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये MSCIT क्लास केला होता, त्याच्यानंतर मग इंग्लिश स्पीकिंग क्लासेस वगैरे तेव्हा खूप जास्त फॅड होतं, तर ते सुद्धा करून घेतलं होतं। आणि नाही त्या गोष्टी, म्हणजे हे क्लासेस वगैरे जे केले होते ते रोज फ्रेंड्सला भेटता यावं म्हणून जॉईन केले होते, बाकी काही नाही। पण तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा फायदा कसा घेणार आहात, काय काय करणार आहात या सुट्ट्यांमध्ये ते सांगा, पटकन डायल करा 9607007935। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।